नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत लिखित लोकप्रिय कादंबरी मृत्युंजय. पात्र कर्ण. प्रकरण 5. दिवसांमागून दिवस जात होते. राजवाड्यातील योद्ध्याचे जीवन अंगवळणी पडलं नव्हतं, एवढ्या लवकर आश्रमातील शिष्य जीवन आता अंगवळणी पडलं. कुणाची स्मृती माझ्या मनाला प्रक्षुब्ध करू शकत नव्हती. ब्रह्मास्त्राचे महामंत्र अर्धे अधिक पाठ झाले, त्याचा परिणाम म्हणूनच की काय, पण मन शांत होत गेलं. राजवाड्यात परतावं असंही वाटत नव्हतं. जीवनमुक्तीसाठी धडपडणाऱ्या असंख्य सहकाऱ्यांच्या सहवासात घटका आणि पळ उजळून निघत होती. अकृत्रणाचा सहवास तर अचूक अश्वत्थाम्याचीच आठवण करून देणारा होता. जीवनातल्या सर्व अंगांचा त्याचा सखोल अभ्यास ऐकताना मला काळाचं भान राहत नव्हतं. महिन्याकाठी एक दिवस असा असे की त्या दिवशी सर्व शिष्यगणाला गुरुदेवांना कोणताही प्रश्न विचारण्याची संधी देण्यात येईल. जीवनाची वाटचाल करताना मनुष्य केवळ स्वतःच्याच बुद्धीच्या जोरावर सर्व निर्णय अचूकपणे करील असं नाही. त्यासाठीच अशा दिवशी अनेक विषयांवर मनमुक्त चर्चा होईल, शंका विचारल्या जात. जे काही मी आजवर शिकलो नव्हतो ते अशा चर्चांमधून नव्यानं शिकायला मिळालं. अशाच एका नियुक्त दिवशी मीही भगवान परशुरामांना प्रश्न विचारला. भगवान, सर्वात श्रेष्ठ आनंद कोणता?
तुझ्या कल्पनेनं कोणता श्रेष्ठ? प्रथम तूच सांग भार्गवा.
त्यांनी उलट मलाच प्रश्न टाकला. दानाचा. माझ्या पुढं कवच कुंडल दानाचा प्रसंग उभा राहिला.
नाही, दानातही मी कुणाला तरी दान केलं ही अहमपणाची जाणीव मागं राहतेच. त्यासाठी प्रथम सर्वात श्रेष्ठ काय हे पारखून घेतलं पाहिजे. भार्गव, सर्वात उंच पर्वत कोणता?
हिमालय गुरुदेव, मी म्हणालो.
नाही, सर्वात उंच पर्वत मनाचा. मनाच्या उंचीसमोर हिमालयही ठेंगणं आहे. म्हणूनच मन हे सुदृढ पाहिजे. असं सुदृढ मन बलवान शरीरातच असू शकतं. बलवानाला सर्वात श्रेष्ठ आनंद प्राप्त होतो. बलहीनाला आनंद नाही, सौख्य नाही, मुक्ती नाही. म्हणूनच आपल्या आश्रमात शस्त्रास्त्रांचंही शिक्षण देण्यात येतं. हे ज्ञान मानवतेच्या संहारासाठी नाही, पण शस्त्रास्त्रांचं हे ज्ञान मानवतेच्या उद्धारात अडथळा आणणाऱ्या क्रौर्याचा संहार करण्यासाठी मात्र आवश्यक आहे. तुला मी ब्रह्मास्त्र विद्या शिकवतो आहे तीही यासाठीच.
गुरुदेव, मानवता तरी जगात कशासाठी अस्तित्वात पाहिजे? केवळ कोट्यवधी वर्ष जगण्यासाठी? तसं नसावं. म्हणूनच मला जीवनातला सर्वश्रेष्ठ अंतिम आनंद कोणता हे जाणून घ्यायचं आहे. आपण म्हणता तो मनाचा आनंदच अंतिम आहे काय?
नाही, त्याहीपेक्षा श्रेष्ठ असा आनंद आहे. तो अंतिमच नव्हे तर अखंडही आनंद आहे. तो आनंद मनाच्या वेष्टनात अवगुंठून बसलेला आत्म्याचा आहे. आपण कोण आहोत? या विश्वात का आलो? कुठं जाणार? हे चराचर विश्व कुठल्या सूत्रात गुंफलं आहे? आपल्या आश्रमातील ही गायींची गोंडस पाडसं का वागडतात? एक दिवसाचं ज्याचं जीवन आहे ती फुलपाखरं आणि फुलंही वेलीच्या डहाळीवर वायुलहरींबरोबर हसत हसत का डोलतात? मेघ का गरजतात? वारे कशामुळे वाहतात? पाऊस कुणामुळे पडतो? सगळ्या विश्वाचा कणनकण चैतन्याची प्रणवगीत गात अविरतपणे कसा काय गतिमान राहू शकतो? अफाट जीवनसृष्टीचा हा अखंड नंदादीप कुठला जीवनरस घेऊन सतत तेवत असतो? हे सर्व जाणण्यासाठी, हे सर्व पाहण्यासाठी एक अद्भुत सुप्त असा नेत्र आपल्या या शरीरातच आहे. आत्मा हे त्याचं नाव आहे. इच्छाशक्तीच्या बलावर हा नेत्र ज्यावेळी आपण उघडू शकतो त्यावेळी सर्वच समस्या मिटलेल्या असतात. सगळं विश्व एक दिसू लागतं. महाभयानक वाटणाऱ्या विध्वंसानं दुःख होत नाही. महान निर्मितीची रूपं पाहून वाटणारा खोटा आल्हादही उरत नाही. उरतो केवळ प्रकाश, सूर्यकिरणांसारखा तेजस्वी प्रकाश. म्हणूनच आत्मानंद हाच सर्वश्रेष्ठ आनंद आहे.
त्यांनी आपले विशाल नेत्र बोलतानाच एकदम मिटून घेतले. जणू त्या प्रकाशाच्या साम्राज्यात जाण्याची त्यांना तीव्रतम ओढच लागली होती. त्यांनी नेत्र मिटले की प्रश्न थांबविण्याचा तो त्यांचा संकेत आहे हे आम्हाला परिचित झालं होतं. सर्वांनी हात जोडले.
ईशावास्यम इदं सर्वं.
प्रार्थनेचे धीर गंभीर ध्वनी पुन्हा आश्रमाच्या आवाराबाहेर पडून महेंद्राच्या कडेपारात घुमू लागले. प्रकरण 6. एक वर्ष केव्हा निघून गेलं ते समजलंही नाही. भगवान परशुरामांच्या सहवासात राहण्याचं भाग्य इतकं मोठं होतं की मी एक दिग्विजय सेनापती आहे या मनाच्या धुंद करणाऱ्या कल्पना केव्हाच अस्पष्ट झाल्या. मी एक आज्ञाधारक नम्र शिष्य झालो, एक यात्रिक झालो. झळाळते ते सुवर्ण नसतं हे मला कळून चुकलं. केवळ पराक्रम हाच जीवनाचा अर्थ नसतो, डोळस चिंतन असावं लागतं हे मला उमगलं. लवकरच मी गुरुदेवांचा प्रिय शिष्य झालो. इतर शिष्यांना माझा हेवा वाटावा असं वातावरण निर्माण झालं. आश्रमातील प्रत्येक दिवस माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे परशुरामांच्या सहवासात उजळून निघत होता. अनेकदा गुरुदेव मला कलिंगांच्या राज्यात येण्यासाठी आग्रह करीत, पण काहीतरी निमित्त सांगून ते मी टाळी. तसं करताना अर्थात मला यातना होत आणि दुसरं मोठं शल्य डाचत राही, ते असत्य सांगितलेलं कुलाचं. कधीकधी त्या जाणीवेनं भोवतीच्या पर्णकुट्या खायला उठल्यासारखं वाटत, मनाची घोर कुचंबना होई. कुठल्या तरी सांदी कोपऱ्यात आपण रगडलो जातो आहोत असं वाटे. अशावेळी मनाला विरंगुळा मिळावा, कुठेतरी एक दोन घटकांसाठी ते गुंतलेलं असावं या कल्पनेनं धनुष्य घेऊन मी मृगयासाठी महेंद्राच्या दाट अरण्यात एकसारखा फिरत राही. झालेल्या मृगया एका भिल्लाला देऊन मस्तकावरचा घाम टिपत पुन्हा चढून चढून आश्रमात परतत असे. मनसोक्त भटकल्यामुळे तो दिवस उल्हासात जाई, पुन्हा नव्या हुरूपानं आश्रमजीवन सुरू होई. असाच एकदा मनाची अस्वस्थता पाठपुरावा करू लागली म्हणून धनुष्य उचलून आश्रमाबाहेर अरण्यात निघालो. दोन प्रहर टळून गेला होता. फांदीवर फांदी घासून पडलेल्या ठिंगीनं दूरवर कुठेतरी दुमसणाऱ्या वनव्याच्या धुराचा लोळ मला महेंद्राच्या एका कड्याच्या बाजूला स्पष्ट दिसत होता. त्या उष्णतेमुळे पक्षीगण निवारा गाठून शांत झाले असावेत. संध्या समयापर्यंत खूप भटकून सुद्धा एकही श्वापद आढळलं नाही. मन त्यामुळे उदास झालं. खिन्नपणे परतून महेंद्राची चढण आश्रम गाठण्यासाठी म्हणून चढू लागलो. कानांच्या छेदलेल्या पाळ्यांवरून घामाचे बिंदू लवकर खाली टिपकत नव्हते. दोन टोकांमुळे ते दोन्हीकडे विभागून वारंवार अर्धवट तसेच थांबत होते. ते हातांनी निपटण्याची आता आम्हाला सवय झाली होती. तसे ते एकदा निपटले. कुठलं तरी श्वापद निवाऱ्याची जागा सोडून बाहेर पडत असावं. त्याच्या हालचालीनं मार्गाकडेची एक झुडपांची जाळी खसखसू लागली. आवाजाचं लक्षभेद करण्याची ही फार दिवसांची सुसंधी चालून आली होती. धनुष्य उचलून मी एक अमोघ बाण चढविला. प्रत्यंच्या कानापर्यंत खेचून आवाजाच्या दिशेनं तो झटकन सोडून दिला. अंगठ्याच्या स्पर्शानं कानाची भग्न पाळी पुन्हा हलली. असा आवाज करीत बाण पर्णझडीत शिरला. तो अर्थातच चुकणार नव्हता. बाणाच्या मर्मभेदानं रान श्वापदाऐवजी एका गायीचा प्राणांतिक हंबरडा माझ्या कानांवर आदळला. क्षणात शरीरावर सरसरून रोमांच उभे राहिले. हातातील धनुष्य आपोआप गळून पडलं. सगळं शरीरच कंप पाहू लागलं. भोवतीचे लतावृक्ष गरगर फिरतायत असं वाटलं. असं कसं झालं?
शुभदे, शुभदे.
कोणीतरी मोठमोठ्यानं दुरून हाका देत होत. झुडूप एकसारखं खसखसत होत. हाका क्षणाक्षणाला वाढत होत्या. धावत जाऊन झुडपाची दाटलेली पर्णझडी हाताने दूर सारताच पलीकडचं दृश्य पाहून सगळं शरीरच थंड पडतं की काय असा भयानक भास मला झाला. एक शुभ्रवर्णी गाय आपले खूर झाडीत तळमळत खाली पडली होती. माझा अमोघ बाण तिच्या मस्तकात कितीतरी खोलवर रुतला होता. एका वेळीत अडकलेली शिंग काढून घेण्याचा तिचा यत्न तसाच राहिला होता. ती वेली तशीच अडकलेली होती. सगळं झुडूप उद्ध्वस्त झालं होतं. सार विचित्र दिसत होतं. झुडपावरून उडी घेऊन मी तिच्या मस्तकातील बाण काढण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो, पण तो तिच्या कवटीत खोलवर उतला होता. बाणाच्या हालचालीमुळे होणाऱ्या यातनेनं ती इतकी हृदयभेदक हंबरडा फोडू लागली की त्यामुळे माझ्या तुटलेल्या कानांच्या आतील सुरक्षित असलेले पटलही फाटून जात आहेत की काय, असाच क्षणकाल मला भास झाला. जीभ लांब काढून ती मृत्यूशी निकरानं झुंजताना भयानक आचके देऊ लागली. गुडघे टेकून मी मटकन खालीच बसलो. शरीराचा पाषाण झाला आहे असंच क्षणभर वाटलं. सगळं विश्वमंडल गरगरत आहे की काय. ज्या बाणांनी माजलेल्या उन्मंतांची शिरं तोडावीत त्यातीलच एक त्या कुवेळी गायीच्या मस्तकात होता.
शुभदे शुभदे
हाका जवळजवळ येत होत्या. काही पळतच एक वृद्ध ब्राह्मण माझ्यासमोर उभा ठाकला, अंगावर कोसळणाऱ्या कड्यासारखा. आपल्या गायीच्या मस्तकात बाण घुसलेला पाहून एकदम तो केवढ्या तरी मोठ्यानं किंचाळला. त्याच्या आक्रोशानं रणांगणातील वीरांचे आणि वाद्यांचे हल्लकल्लोळ पचविणारं माझं खंबीर मनही थरकलं. मी डोळे घट्ट मिटून घेतले.
शुभदे शुभदे, कुठल्या चांडाळानं तुझ्या मर्मावर हा प्राणांतिक बाण सोडला?
पुढं होऊन गायीच्या मस्तकातील बाण उपसून काढण्याचा तोही निष्फळ यत्न करू लागला. त्या यातनांनी ती अधिकच तडफडू लागली. गगनभेदी हंबरडा फोडू लागली. खूर झाडून डोळे वासू लागली. तिच्या तोंडातून फेसाची अखंड धार लागली.
आता आता माझ्या कुटुंबाचं भार कुणावर टाकू? तुझ्या दुधावर पोसलेलं हे शरीर कशाला जिवंत ठेवू?
तो वृद्ध गायीचं तोंड कुरवाळीत स्फुंदू लागला. एवढं काळजाला छेदून जाणारं गर्भकारुण्य सत्य मी कधीच पाहिलं नव्हतं. माझ्या मृगळेमुळेच ते निर्माण झालं होतं. ज्या आवाजाच्या लक्षभेदाच्या कलेनं एकवार मला आखाड्यात गौरवाच्या शिखरावर चढवलं होतं, तीच कला आज मला रौरव नरकाच्या खोल गर्तेत गाडून टाकीत होती. मी कर्ण, दिग्विजयी सेनापती, दानवीर, परशुरामांचा पट्ट शिष्य, छे, मी म्हणजे केवळ एक गोहत्यारा होतो, महान पापी होतो, अनिवार्य घटनांनी लाथाडलेलं निर्माल्य होतो. प्राणांतिक यातनांनी तडफडून खूर झाडून गायीनं शेवटचा आचका दिला. श्वेतकमलासारखं गोल मस्तक लुळ होत फेसाळलेली जीभ लडबडत तिचा प्राण गेला. तिच्या डोळ्यांच्या निष्प्राण कवड्या मामांच्या दुताच्या कवड्यांहूनही कितीतरी भयानक वाटल्या मला. क्षणात तिच्या प्रेताला हस्तगत करण्यासाठी रानमाशांनी तिच्या भोवती घोंगावायला सुरुवात केली. मी माझं मुख लज्जेमुळं विदारक यातनांनी उंजळीत झाकून घेतलं.
संन्याशा, तुला काय देऊ मी? मीच आज लुटलो गेलो.
त्या वृद्धानं माझ्या खांद्यावर हात ठेवून उद्गार काढले. माझ्या सर्वांगाचं त्या स्पर्शानं तर पाणीच पाणी झालं. मी त्याच्या गायीचा वध केला असेल असं माझ्या वस्त्रामुळे त्याला चुकूनही वाटलं नसावं. वाकून त्याच्या चरणांवर हात ठेवून मी कळवळत म्हणालो,
ब्राह्मण क्षमा असावी. आपली शुभदा, आपली गाय माझ्याच बाणानं प्राणाला मुकली. मृगया करताना चुकून श्वापत समजून आपली गाय माझ्याच बाणानं प्राणाला मुकली. मृगया करताना चुकून श्वापत समजून मी तिच्यावर अनवधानानं बाण टाकला. मला क्षमा करा, मी आपणाला 5 गाई देईन.
जीवनात प्रथमच मी याचक झालो, दीन झालो, लाचार झालो.
दूर हो,
त्यानं मला तसंच लोटून दिलं.
क्षणापूर्वी आपल्या गायीसाठी बालकासारखा रडणारा तो वृद्ध क्षणात यज्ञकुंडासारखा संतप्त झाला. त्याचे ओठ थरथरत होते, डोळे आग पाकडत होते.
संन्यासी असून मृगया करतोस, अंगावरची भगवी वस्त्र जाळून का टाकीत नाहीस? एका गायीसाठी पास देणाऱ्या गोहत्यारा, तुझी एक माता गतप्राण झाली तर जगातल्या 5 स्त्रियांना तू माता म्हणशील काय? तुझ्या संन्यासी तपस्येपेक्षा माझं ब्रह्मतेज प्रखर असल्याचं आज मी तुला दाखवून देईन.
नको, मी संन्यासी नाही, मी एक योद्धा आहे, परशुरामांचा शिष्य आहे. मी पुन्हा त्याचे चरण धरले.
दूर हो, तुझा स्पर्श सुद्धा गोहत्ये इतकाच भयानक आहे. योद्धा योद्धा म्हणून धुंदपणे गायीवर बाण टाकणाऱ्या अधमा, तुझ्या रथाचं चक्रही ऐन युद्धाच्या समयी भूमीत रुतून बसेल. या गायीच्या मस्तकात रुतलेला तुझ्या बाणासारखं, कितीही जीव तोडून आटापिटा केलास तरी ते कधीही बाहेर निघणार नाही. चालता हो.
तो थडाथड पाय आदळत अनावर संतापानं स्वतःच निघून गेला, आपल्या गतप्राण शुभदेला तसाच टाकून, माझं जीवन शापदग्ध करून, माझा लक्षभेद करून, माझी मृगया करून. त्याच्या शापानं माझं मन सुन्न अनबधीर झालं. अंगावरची भगवी वस्त्र वस्त्र नसून चोहोकडून हव्या तशा भडकलेल्या अग्निज्वाळास आहेत असं वाटू लागलं. सगळं जीवनच समस्यांचे पलीते घेऊन माझ्याभोवती आता फेर धरून नाचत होतं. कुठं जाणार होतो मी? शरीराचं ओझं उचलून आश्रमाकडे चालताना शापित मन नैराश्यानं पार पोखरून गेलं होतं. आज क्रूर दैवानं माझ्यातील वीर कर्णाची मर्मभेदी मृगया केली होती. त्या शापानं सगळं जीवनच कुठून तरी खोलवर रुतून बसलं आहे असंच मला वाटू लागलं. मन त्या गायीसारखं तडफडत होतं, आक्रोशत होतं, मुखपणं निशब्दपणं आतल्या आत. ज्या भिल्लाला रोजची मृगया देत होतो त्याला गायीचा मृतदेह पुरून टाकायला सांगून त्याच्या हाती अभद्र धनुष्य विसर्जित करून त्याला म्हणालो, आजपासून मृगया संपली. महेंद्राची चढण चढताना पोटऱ्याचे स्नायू कधी नव्हे ते दाटून आले. आश्रमाच्या आवारात पाऊल टाकताना गायींच्या गोठ्यातील मंजूळ घंटा नेहमीप्रमाणे मला मधुर वाटल्या नाहीत. स्मशानवाद्यासारख्या भयानक भेसूर वाटल्या त्या. काही न खाताच, प्रार्थनाही न म्हणता, तसंच दर्भाच्या पथारीवर शरीर झोकून दिलं. निद्रेची आराधना करावी असं सुद्धा वाटेना. मृत्यूलाही लाजविणारी शुष्कता मनाला घेरून टाकत होती. आश्रमाभोवतीच्या कुंपणातील रात्रकिडे कर्कश्यपणे किरकिरतच होते.